श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 159 क्रमांकाचा श्लोक आहे. जेणे बक्षिका मक्षिका बक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहं भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. आता पुढच्या 2-3 श्लोकामध्ये ती अहंता जी आहे ती काय व्याप करते ते समर्थ सांगतायत. समर्थांनी बऱ्याच ठिकाणी हे आपल्याला सांगितलेलं आहे की अहंतेचा व्याप काय आहे, देहबुद्धी काय आहे, हे सगळं ह्याच्यात तेच म्हणतायत ते. जेणे मक्षिका बक्षिली जाणीवीच, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. पंचपक्वानाचं जेवण आहे पण आधी माशी पोटात गेलेली आहे. माशी जर पोटात गेलेली असेल तर पंचपक्वानाचं जेवण देखील जिरत नाही, मळमळतं, उलटून पडतं. तसं इथे मक्षिका म्हणजे अहंभाव, अहंकार. ज्याला हा अहंकार आहे त्याला ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. त्या म्हणजे अहंभाव, अहंकार. ज्याला हा अहंकार आहे त्याला ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. त्याला अन्न, ज्ञान हे जे अन्न आहे हे पोटात जिरत नाही. जे अहंकार आहे तोवर ज्ञान होतच नाही, तर ज्ञानाच्या आड हा अहंकार येतो. मोठा अडथळा ज्ञान होतच नाही, तर ज्ञानाच्या आड हा अहंकार येतो. मोठा अडथळा आहे अहंकार. म्हणजे मी देह आहे अहंकार. अहंकारात देखील 2-3 प्रकार आहेत. मी शहाणा आहे, विद्वान आहे, मोठा आहे असं वाटणं हा स्थूल अहंकार आहे. सूक्ष्म अहंकार आहे मी परमार्थ करतो, मी ध्यान करतो, मी साधना करतो, हे आलं. आणि सूक्ष्मतम मी देह आहे असं समजणं हाच मोठा अहंकार आहे. मी देह आहे म्हटलं की परमात्म्यापासून तो वेगळा पडला, संकुचित झाला. वास्तविक त्याला पाहिजे, माहिती पाहिजे की देह हा पंचमहाभूतांचा आहे. तो केव्हाही जाणार आहे, नष्ट होणार आहे. त्याच्या पलीकडचा जो मी आहे, आतला मी, हा बाहेरचा मी आहे आणि तो आतला मी आहे. तो आतला मी जो आहे तो मी आहे खरा, हा मी खरा नाही. आणि तो मी आत्मा असल्यामुळे मी अमर आहे. मला कशाची भीती नाही, देह जाणारच आहे. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान जोपर्यंत अहंभाव आहे, अज्ञान आहे, तोपर्यंत ज्ञान किती जरी सांगितलं तरी पोटी जिरेना. ज्ञान होण्यासाठी मन अत्यंत शुद्ध हवं, व्यापक व्हायला हवं. तसं न होता इथं देहबुद्धीच्या पोटी ते मन फक्त देहाचाच विचार करत राहतं, देहाभोवतीच गुटमळत असतं. त्याच्यापेक्षा ते व्यापक व्हायला तयार नाही. मन व्यापक झालं तर हा अहम देखील व्यापक होतो. मग तो देहापुरताच मर्यादित न राहता सर्वांच्या ठिकाणी मीच आहे ह्या देहापुरता मी मर्यादित नाही अशी व्यापक भूमिका त्याला येते. ती आपल्याला इथं अपेक्षित आहे की अहंभाव जर जायला हवा असला तर मग काय करायला पाहिजे. तर भक्तीनं अहंकार जातो. अव्यभिचारी व्यक्ती, अनन्य भक्ती जर असेल तर त्यांनी हा अहम जातो. भगवंताच्या ठिकाणी सर्व अर्पण करणं, मी कोणी नाही, तूच फक्त एक आहेस, मी हा शब्दच नाही, मी असं केलं, मी तसं केलं, मला असं हवं, हे माझं आहे, हे तुझं आहे, असं नाही भाव उपयोगी. मी, मला, माझं हे अज्ञान आहे. हे अज्ञान जर गेलं तर आत्मज्ञान होईल, तोपर्यंत नाही. म्हणून माशी कुठली, ही अहंकाराची माशी, ही जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठलंही ज्ञान ठरत नाही. मग आपल्याला जर ज्ञान ठरायला हवं असेल तर हे काढून टाकलं पाहिजे. मग ते काढून टाकण्यासाठीच सगळी साधनं आहे. त्याच्यासाठी सद्गुरूंना शरण जायचं आहे. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, उपदेक्षन तिथे ज्ञानम ज्ञानीना तत्वदर्शिना, ते ज्ञानी तत्वदर्शी सद्गुरू जे आहेत ते आपल्याला मार्ग दाखवतात. त्यांच्या मार्गाने गेलं असता अहम टाकता येईल. आणि जे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पुष्कळ वेळा ज्ञान म्हणजे जे परोक्ष ज्ञान आहे, शब्दज्ञान आहे, त्याच्यावरच मंडळी थांबतात. आणि तिथंच अडकून मला किती ज्ञान आहे असा अहंकार त्यांचा येत असतो. म्हणजे असं जे म्हटलेलं आहे की अहंकार पाचा भूताची गाठी पडली की तिथं अहंकार निर्माण झाला. आणि मग अज्ञानाचा नाही, अज्ञानी माणसाला एवढा अहंकार नसतो, पण सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी असं म्हटलेलं आहे. अज्ञानी माणसाला माहिती असतं आपण अज्ञानी आहोत, आपल्याला काही माहिती नाही. पण हे ज्ञान ज्याला असतं, त्याला आपण ज्ञानी आहोत असा अहंकार असतो, आणि तोच त्याला घातक ठरतो. हा अहंकार टाकायला पाहिजे. मग त्यापेक्षा ज्ञानच घ्यायचं नाही का? ज्ञान घ्यावं, पण अहंकार टाकावा. ज्ञानच घ्यायचं नाही असं नाही, ज्ञान आपल्याला आवश्यक आहे, समजून घ्यावं. पण समजून घेतल्यानंतर त्याला बाजूला ठेवून त्यात जे सांगितलं आहे त्याचं अनुसरण करत, साधना करत आपण ज्ञानाच्या पर्यंत पोचायला पाहिजे. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, अहंभाव विरला पाहिजे, पूर्ण संपला पाहिजे. तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. जय जय रघुवीर समर्थ.